सकना गळ चा पारी जेते दरवाजा झाला थाप
रक्मीन सांगती बापाला रक्मीन सांगती बापाला रक्मीन सांगती बापाला सोन्याचा करंडा सोन्याचा करंडा माझ्या हळदी कुंकवाला माझ्या हळदी कुंकवाला माझ्या हळदी कुंकवाला विठ्ठल देव बोले विठ्ठल रख गमीन बोले
इटला देव बोल रक्मीन बोले झाले इटला देव बोले काग रक्मी राग राग म्हणायचं होत
विठ्ठल देव बोले काग रक्मिनी राग राग रक्मिनी राग राग काग रक्मिनी राग राग गेलवत फुल माग आणि तुळशी आल्या माझ्या माग आल्या तर माझ्या माग तुळशी आल्या माझ्या माग
रख गमीन बोले देव जनाच काही नात
जनाच काही नात देव जनाच काही नात
वनवासी पाखरू
राशी वस्ती लालवत वस्ती लालवत राती वस्ती लालवत
असं गळा म्हाताऱ्या माणसाला येत असत
पण दोन चार तेवढीच म्हणायची आपल्याकडे रातभर
चार चार शब्द घेतले तरी पाच पाच वळ्या घेतल्या ना परत गाण्याचे आण बास करा
समजेला समजेला त्यांचं द्या बाय कोणी नका गो बस